श्लोक 44 तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायम् प्रसादयेत् वामहमीश मीड्यम् पितेव पुत्रस्य सखेव सख्युः प्रियः प्रियार्यार्हसि देव सोढुम्। यास्तव जगताचा स्वामी व स्तवन करण्याला योग्य अशा तुला मी देह नमवून नमस्कार करून तुझ्याकडून अनुग्रह करून घेतो। हे देवा, पिता ज्याप्रमाणे पुत्राचे, मित्र ज्याप्रमाणे मित्राचे, प्रियजन ज्याप्रमाणे प्रियजनाचे अपराध सहन करतो त्याप्रमाणे माझे अपराध सहन करण्याला तू योग्य आहेस। ऐसे अर्जुने म्हणितले, मग पुढवती दंडवत घातले, तेथे सात्विकाचे आले भरते तया। याप्रमाणे अर्जुनाने भाषण केले आणि नंतर देवास साष्टांग नमस्कार केला, त्यावेळी त्याच्यात अष्ट सात्विक भाव भरून आले। मग म्हणत असे, प्रसिद्ध प्रसिद्ध वाचा होत असे सगदगद, काढी जी अपराध समुद्र उनी माते। मग त्याची वाचा सद्गतीत होऊन तो म्हणायला लागला, प्रसन्न हो प्रसन्न हो देवा, मला अपराध रूपी समुद्रातून बाहेर काढ। तुझ विश्व सुरुदा ते कही सोयरेपणे न मनुची पाही, तुझ ईश्वरेश्वराच्या ठाई ऐश्वर केले। तू सर्व जगाचा मित्र असून तू आमचा एक नातेवाईक आहेस असे समजून तुला कधी मान दिला नाही। सगळ्या ईश्वरांचा म्हणजे देवांचा जो तू ईश्वर, त्या तुझ्या ठिकाणी तुला सारथी करून प्रभुत्व गाजवले म्हणजे मी धनीपणा गाजवला। तू वर्णनीय परिलोभे माते वर्णिसी पासभे, तरी मी या वल्गीजे क्षोभे अधिकाधिक। सर्वांकडून वर्णन करण्यास तू एकच योग्य आहेस, तेव्हा वास्तविक पाहता मीच तुझे वर्णन करणे योग्य होते, पण माझ्यावर तुझे प्रेम असल्यामुळे सभेमध्ये तू माझेच वर्णन करत होतास, तेव्हा मी आपली स्वतःची योग्यता समजून उगीच बसावे की नाही, तरी तसे न करता तेव्हा मी गर्वाने चढून जाऊन अधिक अधिकच बडबड करीत होतो। आता ऐसा ऐसे या अपराधा मर्यादा नाही मुकुंदा, म्हणून रक्ष रक्ष प्रमाद पसावो म्हणून। आता देवा, अशा माझ्या हातून घडलेल्या अपराधांना मर्यादा नाही, याकरता माझ्यावर प्रसाद म्हणून माझ्या चुकांपासून माझे रक्षण करा। जी हेची विनवा वया लागी, कैची योग्यता माझ्या अंगी, परी अपत्य जैसे सलगी बापेसी बोले। देवा, ही सुद्धा विनंती करण्याची योग्यता माझ्या अंगी कोठे आहे, परंतु लहान मूल ज्याप्रमाणे आपल्या बापाशी सलगीने भाषण करते त्याप्रमाणे मी तुमच्याशी सलगीचे भाषण करत आहे। पुत्राचे अपराध जरी जाहले अगाध, तरी पिता साहे निर्द्वंद तैसे साही जोजी। आपल्या मुलाच्या किती जरी चुका झाल्या तरी बाप ज्याप्रमाणे दुजेपणा सोडून त्या सहन करतो त्याप्रमाणे अहो महाराज माझे अपराध आपण सहन करा। सख्याचे उद्धत सखा साहे निवांत तैसे तुवा समस्त साही जोजी। बरोबरीचा स्नेही बरोबरीच्या स्नेहाकडून काही उपमर्द झाला असता त्याविषयी काहीच मनात न घेता सहन करतो त्याप्रमाणे महाराज मी केलेली सर्व अविचारी कृत्ये आपण सहन करा। प्रियाच्या ठाई सन्मान प्रिय न पाहे सर्वथा जाण, तेवी उच्चिष्ट काढिले आपण ते क्षमा की जो। असे पहा कि स्नेहाच्या ठिकाणी स्नेही सन्मानाची मुळीच इच्छा करीत नाही, त्याप्रमाणे आपण आमच्या घरी उच्चिष्ट काढले त्याची आपण क्षमा करावी। ना तरी प्राणाचे सोयरे भेटे, मग जीवे भूतली जीए संकटे, तिये निवेदिता न वाटे संकोचू काही। अथवा जीवलग स्नेहाची गाठ पडल्यावर मग आपण भोगलेले जे संकटांचे सर्व प्रसंग ते त्या सांगावयास काहीच संकोच वाटत नाही। का उखिते आंगे जीवे आपण पे दिधले जिया भावे, तिये कांतू मिनलिया न राहवे हृदय जेवी। अथवा ज्या पतिव्रतेने आपल्या शरीराने व प्राणाने सर्वस्वी प्रेमपूर्वक पतीला अर्पण केले, तिची व पतीची भेट झाली असता ज्याप्रमाणे तिच्या मनातील कोणतीही गोष्ट पतीला सांगितल्या वाचून तिच्याने राहवत नाही। तया परी जी मिया हे विनविले तुमते गोसाविया आणि काही एक म्हणावया कारण असे। अहो महाराज, त्याप्रमाणे मी तुम्हास माझे मागील अपराध क्षमा करण्याबद्दल विनंती केली व माझे आणखी काही एक सांगण्याचा हेतू आहे। श्लोक 45। अदृष्टपूर्व हृषितोस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे तदेव मे दर्शय देव रूपं प्रसीद देवेश जगन्निवास। पूर्वी कधी न पाहिलेले हे तुझे विश्वरूप पाहून मी हर्ष पावलो आहे आणि भयाने माझे मन व्याकुळ झाले आहे, म्हणून देवा मला तेच पूर्वीचे रूप दाखव। हे देवादी देवा, हे जगन्निवासा, माझ्यावर अनुग्रह कर। तरी देवेसी सलगी केली जे विश्वरूपाची आळी घेतली ते माय बापे पुरविली स्नेहाळाचे नी। तरी मी विश्वरूप दर्शनाचा हट्ट घेतला, हा जो देवाशी मी लढिवळपणा केला तो माझा लढिवळपणाचा हट्ट आपण जे प्रेमळ भक्तांचे मायबाप त्या तुम्ही पुरवला। सुरतरुंची झाडे अंगणी लावावी कोडे देयावे कामधेनुचे पाडे खेळावया। कल्पवृक्षांची झाडे अंगणामध्येच कौतुकाने लावून द्यावीत अथवा कामधेनुचे वासरू खेळायला आणून द्यावे। मिया नक्षत्री डाव पाडावा चंद्र चेंडुवा लागी देयावा हा छंदू सिद्धी नेला आघवा माऊली येतुवा। मी नक्षत्रांच्या फाशाने डाव खेळावा, मला चेंडू म्हणून खेळायला चंद्र द्यावा, हा माझा सर्व हट्ट माझ्या आई तू सिद्धीस नेलास। जया अमृतलेशा लागी सायास तयाचा पाऊस केला चारी मास पृथ्वी वाहून चासे चास चिंतामणी पेरिले। ज्या अमृताच्या थेंबा करता कष्ट पडतात त्या अमृताचा पाऊस आपण 4 महिने पडला व सर्वच पृथ्वी पेरणीस लायक करून ती मध्ये पाभरीच्या प्रत्येक तासात म्हणजे फणांच्या रेषात चिंतामणी नावाची रत्ने पेरलीत। ऐसे कृतकृत्य केला स्वामी बहुवे लळा पाळीला तुम्ही दाविले जे हर ब्रह्मी नायकी जे कानी। महाराज, याप्रमाणे मला आपण कृतकृत्य केले, तुम्ही माझे पुष्कळ लाड पुरवले व जे शंकर व ब्रह्मदेव यांनी कानाने देखील ऐकले नाही ते तुम्ही मला प्रत्यक्ष दाखवले। मग देखा वयाची केवती गोठी जया उपनिषदा नाही भेटी ते जिव्हारीची गाठी मज लागी सोडिली। मग ते त्यांना प्रत्यक्ष पाहायची गोष्ट आहे का, कशाला पाहिजे, ज्याचे उपनिषदांना दर्शन नाही अशी आपल्या जीवातील गुह्य गोष्ट तुम्ही माझ्या करता उघड केली। जी कल्पा दिला गोनी आजीची घडी धरूनी माझी जेतुली होऊनी गेली जन्मे। महाराज, कल्पाच्या आरंभापासून तो आजची घटका धरून एवढ्या काळात माझे जितके जन्म होऊन गेले। तया आघवियाची आतू घर डोळी घेऊनी असे पाहतू परिमी देखिली ऐकिली मातू आतुडेची ना। त्या सर्व जन्मांच्या आत मी झाडा घेऊन पाहत आहे पण ही गोष्ट म्हणजे विश्वरूपाचे दर्शन ऐकलेली किंवा पाहिलेली आढळतच नाही। बुद्धीचे जाणणे कही नवचेची याचे नि अंगणे हे साधही अंतःकरणे करवेची ना। बुद्धीची जाणण्याची शक्ती कधी याच्या म्हणजे विश्वरूपाच्या अंगणात सुद्धा येत नाही व अंतःकरणाला ही कल्पना सुद्धा करता येत नाही। जेथ डोळ्या देखी होवावी ही गोठीची कायसया करावी किंबहुना पूर्वी दृष्ट नाश्रुत। अशा स्थितीत डोळ्यांना पहावयास मिळावे ही गोष्टच कशाला बोलायला पाहिजे, फार काय सांगावे, हे पूर्वी कोणी पाहिले नाही अथवा ऐकलेलेही नाही। ते हे विश्वरूप आपुले तुम्ही माझा डोळा दाविले तरी माझे मन झाले वृष्टदेव। ते हे आपले विश्वरूप तुम्ही माझ्या डोळ्यांना प्रत्यक्ष दाखवले त्यामुळे देवा माझे मन आनंदित झाले। परी आता ऐसी चाड जीवी जे तुझसी गोठी करावी जवळी कहे भोगावी आलिंगावासी। परंतु आता अशी जीवामध्ये इच्छा झाली आहे की तुझ्याशी गोष्टी कराव्यात व तुझे सान्निध्य भोगावे व तू माझ्याकडून आलिंगला जावस। ते येची स्वरूपी करू म्हणजे तरी कोणे एके मुखेसी चावळीजे आणि कोणा खेव देईजे तुझ लेख नाही। या सर्व गोष्टी या विश्वरूपा बरोबर करू म्हटले तर अनंत मुखांपैकी कोणत्या एका मुखा बरोबर बोलावे आणि तुझ्या विश्वरूपी शरीराला मर्यादा नसल्यामुळे कोणाला आलिंगन द्यावे। म्हणनी वारी या सवे धावणे न ठके गगना खेव देणे जळ केली खेळणे समुद्री केवते। एवढ्या करता वाऱ्याबरोबर पळणे जुळणार नाही व आकाशाला आलिंगन देणे घडणार नाही व समुद्रामध्ये जलक्रीडा कशी खेळावी। या लागी जी देवा एथीचे भय उपजतसे जीवा म्हणून ये तुला लळा पाळावा जे पुरे हे आता। या करता हे श्री कृष्ण माझ्या मनात या विश्वरूपाविषयी भय उत्पन्न झाले आहे आणि म्हणूनच एवढा हट्ट पुरवावा की आपण प्रकट केलेले विश्वरूप आता पुरे झाले ते आता आवरून घ्यावे। पैचराचर विनोदे पाहिजे मग तेने सुखे घरी राहिजे तैसे चतुर्भुज रूप तुझे तो विसावा आम्हा। स्थावर जंगमात्मक जग मजेने हिंडून पहावे व त्या हिंडण्यात बऱ्याचशा हाल अपेष्टा भोगल्यावर त्यामुळे घरी सुखाने विश्रांती घेत राहावे त्याप्रमाणे तुझे अफाट विश्वरूप पाहिल्यावर तुझे श्यामसुंदर चतुर्भुज हे आम्हास विश्रांतीची जागा आहे। आम्ही योग जात अभ्यासावे तेने याची अनुभवायावे शास्त्राते आलोडावे परिसिद्धांतु तो हाची। आम्ही योग मात्राचा अभ्यास करावा व त्या योगाने याच अनुभवाला म्हणजे तुझे श्यामसुंदर चतुर्भुज रूप ही जीवास विश्रांतीची जागा आहे अशा अनुभवाला यावे। आम्ही शास्त्रांचा अभ्यास करावा परंतु त्या शास्त्रांचा सिद्धांत हाच आहे की चतुर्भुज रूप हीच विश्रांतीची जागा आहे।
आम्ही यजने की जती सकळे परितीये फळावी येण्याची फळे तीर्थे होतू सकळे याची लागी।
आम्ही सर्व यज्ञ करावे परंतु त्याचे फळ हेच की चतुर्भुज रूप मिळावे आमच्या सर्व तीर्थयात्रा याच करता असत।
आणि कही काही जे जे दान पुण्य आम्ही की जे तया फळी फळ हेची तुझे चतुर्भुज रूप।
आणखी जे जे काही दान पुण्य आम्ही करू त्याच्या फळाच्या ठिकाणी तुझे चतुर्भुज रूप हेच फळ होय।
ऐसी तेथीची जीवा आवडी म्हणून तेची देखावया लवड सवडी वर्तत असे साकडी फेडी वेग।
त्याप्रमाणे तेथीची म्हणजे त्या चतुर्भुज रूपाची आवड आहे म्हणून तेच पाहण्याकरता लगबग आहे ती अडचण म्हणजे तळमळ आपण लवकर दूर करू।
अगा जीवीचे जाणते या सकळ विश्व वसविते या प्रसन्न होई पूजितया देवांची या देवा।
हे अंतःकरणातील सर्व गोष्टी जाणणाऱ्या देवा सर्व विश्व वसवणाऱ्या देवा व भजले जाणारे जे देव त्या देवांच्या देवा तू मला प्रसन्न हो। श्लोक 46
किरीटिनम गदिनम चक्र हस्तम इच्छामि त्वाम द्रष्टुम अहम तथैव तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते।
किरीट धारण करणारा गदा धारण करणारा हातामध्ये चक्र धारण करणारा अशाच तुला पाहण्याची माझी इच्छा आहे। हे सहस्रबाहो हे विश्वरूप धारीन तू पुन्हा तेच चतुर्भुज रूप धारण कर।
कैसे नीलोत्पलाते रावित आकाशाही रंगू लावित तेजाची वोज दावित इंद्र नीळा।
त्या चतुर्भुज श्यामसुंदर रूपाचा नीलवर्ण कसा निळ्या कमळाला रंगवणारा आकाशासही निळ्या रंग देणारा व इंद्रनील नावाच्या रत्नाला निळ्या रंगाची शुद्धता म्हणजे निळ्या रंगाचे पाणी दाखवणारे आहे।
जैसा परिमळ जाहला मरगजा का आनंदासीची निघाली या भुजा ज्याचे जानुवरी मकर ध्वजा जोडिली बरब। ज्याप्रमाणे पाचूच्या रत्नात सुगंध उत्पन्न व्हावा अथवा आनंदालाच हात फुटावे त्याप्रमाणे भगवंताचे शरीर शोभत होते. ज्याच्या गुडघ्यांचा आश्रय केल्यामुळे म्हणजे ज्याचा मुलगा होऊन मांडीवर खेळल्यामुळे मदना सौंदर्य प्राप्त झाले. मस्तकी मुकुटा ते ठेविले कि मुकुटा मुकुट मस्तक झाले शृंगारा लेणे लाधले अंगाचे निजया. प्रभूंनी मुकुटाला मस्तकावर ठेवल्याबरोबर त्या मुकुटाला भगवंताचे मस्तक मुकुट झाले व ज्या भगवंतांच्या शरीराने शृंगारास अलंकार प्राप्त झाला म्हणजेच भगवंताच्या मस्तकाने मुकुटाला शोभा आली आणि वस्त्र इत्यादी अलंकारांना शोभा प्राप्त झाली. इंद्रधनुष्याची आडणी माझी मेघ गगन रंगणी तैसे आवरिले शारंगपाणी वैजयंतिया. आकाश मंडळात इंद्रधनुष्याच्या वर्तुळात जसा मेघ आवरलेला असतो त्याप्रमाणे वैजयंती माळेने श्री कृष्ण आवरले गेले. कवणी ते उदार गदा असुरा देत कैवल्य सदा कैसे चक्रहन गोविंदा सौम्य तेजे मिरवे. कोण ती कशी ती उदार गदा कि जी गदा असुरांना नेहमी मोक्षपदाला देते. गोविंदा तुमचे सुदर्शन चक्र खरोखर सौम्य तेजने कसे शोभत आहे. किम बहुना स्वामी ते देखावया उत्कंठित पामी म्हणून आता तुम्ही तैसया हो वावे. फार काय सांगावे महाराज, ते आपले चतुर्भुज श्यामसुंदर रूप पाहण्यास मी उत्सुक आहे म्हणून आता आपण हे प्रचंड विश्वरूप आवरून ते चतुर्भुज रूप धारण करावे. हे विश्वरूपाचे सोहळे भोगुनी निवाले जी डोळे आता होता ती आधले कृष्ण मूर्ती लागे. महाराज, हे विश्वरूपाचे सोहळे भोगून माझे डोळे शांत झाले. आता ते डोळे श्री कृष्ण मूर्ती पाहण्याकरता अत्यंत उत्सुक झाले आहे. ते साकार कृष्ण रूपडे वाचूनी पाहो नावडे ते न देखिता थोडे मानिता ती हे. या डोळ्यांना त्या सगुण कृष्ण मूर्ती शिवाय इतर काही पाहणे आवडत नाही. हे सगुण स्वरूप यास पहावयास मिळाले नाही तर त्या विश्वरूपाची माझ्या डोळ्यांना काही किंमत वाटत नाही. आम्हा भोग मोक्षाच्या ठाई श्री मूर्ती वाचूनी नाही म्हणून तैसाची साकारू होई हे सावरी. आता आम्हाला ऐहिक व पारलौकिक भोगांच्या ठिकाणी फार काय सांगावे. मोक्षाच्या ठिकाणी देखील श्यामसुंदर मूर्ती वाचून दुसरे काही नाही म्हणून देवा आता तू तसाच चतुर्भुज हो व हे विश्वरूप आटो. श्लोक 47. श्री भगवान वाच मया प्रसन्ने न तवार्जुनेदम रूपं परम दर्शितम आत्मयोगात तेजोमयं विश्वम अनंत माध्यम यन्मे त्वदन्येन न दृष्ट पूर्वम. श्री कृष्ण म्हणाले अर्जुना प्रसन्न होत्सात्या मी माझ्या ऐश्वर्याच्या सामर्थ्याने तुला हे माझे तेजोमय विश्वात्मक अनंत व आद्य असे श्रेष्ठ स्वरूप दाखवले. ते माझे रूप तुझ्या खेरीज पूर्वी कोणीही पाहिलेले नाही. या अर्जुनाची या बोला विश्वरूप विस्मयो जाहला म्हणे ऐसा नाही देखिला धसाळ कोणी. अर्जुनाचे हे बोलणे ऐकून विश्वरूपधारी परमात्माला चमत्कार वाटला आणि तो म्हणाला असा दुसरा कोणीच अविचारी पाहिला नाही. कोण हे वस्तू पावला आहासी तया लाभाचा तोशू न घेसी मा भेणे काय नेणो बोलसी हे काढू ऐसा. ही कोणती वस्तू तुला प्राप्त झाली आहे तिच्या प्राप्तीचा आनंद मानत नाहीस आणि उलट एककली मनुष्यासारखा भिऊन काय बोलतोस ते कळत नाही. आम्ही सावी याची जई प्रसन्न होणे ते अंगाची वरी म्हणे देणे वाचोनी जीव असे वेचणे कवणासी गा. आम्ही जेव्हा सहजच प्रसन्न होतो तेव्हा आपले शरीरापर्यंत सुद्धा भक्ताने म्हटलेले त्यास देतो पण याशिवाय अर्जुना कोणास आपला जीव अर्पण करणे अशी गोष्ट कोठे आहे का. ते हे तुझी ये चाडे आजी जीवाचे ची दळवाडे कामवुनिया येवडे रचिले ध्यान. आज तो माझा जीव सर्व एकत्र गोळा करून तुझ्या इच्छेकरता हे एवढे विश्वरूप मूर्तीचे रूप तयार केले आहे. ऐसी काय नेनो तुझी आवडी, जाहली प्रसन्नता आमुची वेडी, म्हणून गौप्याची ही गुढी उभविली जगी। आमची प्रसन्नता तुझ्या आवडीमुळे वेडी झाली आहे की काय हे कळत नाही, म्हणून आम्ही गुप्त गोष्टीचा म्हणजे विश्वरूपाचा जगात ध्वज लावला, म्हणजे जगात प्रसिद्ध केले। ते हे अपरा अपार स्वरूप माझे परात्पर, येथून अवतार कृष्णाधिक। ते हे माझे माये पलीकडील स्वरूप सर्व अमर्याद वस्तूंपेक्षा अमर्याद आहे। कृष्णाधिक जे अवतार होतात ते येथूनच होतात। हे ज्ञान तेजाचे निखळ विश्वात्मक केवळ, अनंत हे अढळ आद्य सकळ। हे स्वरूप केवळ ज्ञान तेजाचेच बनलेले आहे, व विश्व हे केवळ त्याचे स्वरूप आहे। त्या स्वरूपाला कधी अंत नाही व ते कधी ढळत नाही, व ते सर्वांचे मूळ आहे। हे तुझ वाचोनी अर्जुन पूर्वी श्रुत दृष्ट नाही आना, जे जोगे नव्हे साधना म्हणूनिया। हे विश्वरूप तुझ्याशिवाय पूर्वी दुसरे कोणी ऐकलेले किंवा पाहिलेले नाही, कारण कोणत्याही साधनाने ते प्राप्त होण्यासारखे नाही। श्लोक 48 नवेद यज्ञ धयनैर न दानैर न चक्रियाभिर न तपोभिरुग्रैः एवं रूप शक्यमहं नृलोके द्रष्टुं त्वदन्येन कुरु प्रवीर। हे कुरुकुल श्रेष्ठ, वेद पठण यज्ञ यागादी शास्त्र पठण दान श्रौत स्मार्तादी कर्मे अथवा उग्र तपश्चर्या यांनी देखील असे हे माझे रूप मनुष्य लोकामध्ये तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणालाही दिसणे शक्य नाही। याची सोय पातले आणि वेदी मौनची घेतले, यज्ञ की माघवते आले स्वर्गवनीची। वेद याला म्हणजे विश्वरूपाला जाणण्याच्या मार्गाला लागले व ते चूप झाले, आणि यज्ञ म्हणशील तर याच्या प्राप्तीच्या मार्गाला लागले खरे, परंतु ते स्वर्गापासूनच माघारी आले। साधकी देखिला आयासू म्हणून वाढीला योगाभ्यासू आणि अध्ययने सौरसू नाही येथ। साधकांनी याच्या प्राप्तीचा त्रास पाहिला आणि त्यांनी योगाभ्यास टाकून दिला, आणि अध्ययनाने विश्वरूप पाहण्याची योग्यता येत नाही। सिगेची सत्कर्मे धाविनली संभ्रमे, तिही बहुते की श्रमे सत्यलोक उठा किला। पूर्ण आचरलेली सत्कर्मे मोठ्या उत्कंठेने विश्वरूप प्राप्ती करता धावली, व त्या बहुतेकाने मोठ्या कष्टाने सत्यलोक गाठला। तपी ऐश्वर देखिले आणि उग्रपण उभयाची सांडिले, एवं तपसाधन जे ठेले अपारांतरी। तपानी विश्वरूपाचे ऐश्वर्य पाहिले आणि आपला उग्रपणा उभ्या उभ्याच टाकून दिला। याप्रमाणे जे विश्वरूप तप वगैरे साधनांपासून अमर्याद अंतरावर राहिले, ते हे तुवा अनायासे विश्वरूप देखिले जैसे, ये मनुष्य लोकी तैसे न फावेची कवण। असे हे जे विश्वरूप ते तू काही एक श्रम न पडता जसे पाहिलेस, तसे या मनुष्य लोकात कोणासही पाहावयास सापडणार नाही। आजी ध्यान संपत्ती लागी तुची एकू आथिला जगी, हे परम भाग्य अंगी विरंची ही नाही। आज ध्यानरूप संपत्ती करता जगात तूच एक संपन्न आहेस, असले श्रेष्ठ भाग्य ब्रह्मदेवाच्याही अंगी नाही। श्लोक 49 माते व्यथा माच विमूढ भाव दृष्ट्वा रूपं घोर मृंगमेदं व्यपेत भी प्रीत मनः पुनस्त्वं तदेव मे रूपमिदं प्रपश्य। हे माझे अशा प्रकारचे भयानक रूप पाहून तू व्याकुल होऊ नकोस, तू भ्रांतचित्त होऊ नकोस। गतभय व प्रीतियुक्त अंतःकरण होत्साता पुन्हा तू ते माझे पूर्वीचे रूप पहा। म्हणोनी विश्वरूप लाभेश लाघ एथीचे भय नेघ नेघ, हे वाचूनी चांग न मनी काही। म्हणून विश्वरूप प्राप्तीने तू आपल्यास धन्यमान व या विश्वरूपाची भीती मुळीच बाळगू नकोस, व या विश्वरूपा वाचून काही चांगले मानू नकोस। हा गा समुद्र अमृताचा भरला, आणि अवसात वर पडा जाहला, मग कोणीही आधी वोसंडीला बुडी जाईल म्हणून।
अरे अर्जुना, प्रत्यक्ष अमृताचा समुद्र भरलेला असला आणि अकस्मात कोणी ते इथं प्राप्त झाला, मग आपण यात बुडून मरून जाऊ म्हणून कोणीतरी त्याचा त्याग केला आहे का?
ना तरी सोन याचा डोंगरू, येसना न चले हात होरू, ऐसे म्हणून अव्हेरू करणे घडे।
अथवा एखादा मनुष्य सोन्याच्या डोंगराजवळ प्राप्त झाला असता हा एवढा मोठा सोन्याचा डोंगर आपल्याला नेता येत नाही असे म्हणून त्याचा त्याग करणे घडेल का? तर नाही, तो मनुष्य आपल्याकडून जितके सोने नेळवेल तितके नेत राहील।
दैवे चिंता मणी लेईजे, कि हे ओझे म्हणून सांडीजे, कामधेनू दवडीजे न पोसे म्हणून।
दैवयोगाने चिंतामणी नावाचे रत्न अंगावर धारण करावे व ते ओझे म्हणून ज्याप्रमाणे टाकून द्यावे, किंवा आपल्याला पोसवत नाही म्हणून ज्याप्रमाणे कामधेनूला हाकलून द्यावे।
चंद्रमा आली या घरा, म्हणजे निघे करीतोसी उबारा, पडीसा आई पाडीतोसी दिनकरा परतासर।
चंद्र आपल्या घरी आला असता तुझ्या योगाने उष्मा होतो असे म्हणून त्याला ज्याप्रमाणे तू चालता हो असे म्हणावे, अथवा तू सावली पाडतोस म्हणून पलीकडे जा असे सूर्य जसे म्हणावे।
तैसे ऐश्वर हे महातेज, आजी हाता आले आहे सहज, कि एथ तुझ गजबज होवावे का।
त्याप्रमाणे हे महातेज रूपी विश्वरूप ऐश्वर आज तुझ्या हाती सहज आले आहे असे असून येथे तुझी कासाविषयी का व्हावी।
परिनेणसीच गावढिया, काय कोपो आता धनंजया, अंग सांडोनी छाया आलिंगी तो सीमा।
परंतु हे अडाण्या, तुला काही कळत नाही। अर्जुना, आता तुझ्यावर काय रागवायचे आहे? प्रत्यक्ष अंग सोडून परछायाला आलिंगन तू देतो आहेस असे नाही का?
हे नवे जो मी साचे, एथ मन करून या काचे, प्रेम धरिसी अवगणीयेचे चतुर्भुजे।
विश्वरूप हे माझे खरे रूप नाही का? पण त्या ठिकाणी मन अधीर करून क्षुल्लक असे जे चतुर्भुज रूप त्या ठिकाणी तू प्रेम धरतोस हे बरे नाही।
तरी अजूनी वरी पार्थ, सांडी सांडी हे व्यवस्था, ये विषयी आस्था करीसी झणे।
तर अर्जुना, अजूनपर्यंत तरी हे तुझे ठरलेले मत, म्हणजे विश्वरूप भयंकर रूप आहे व चतुर्भुज रूप सुंदर आहे, हे मत टाकून दे आणि या सगुण रूपाविषयी आस्था म्हणजे प्रेम कदाचित करशील तर करू नकोस।
हे रूप जरी घोर विकृती आणि थोर, तरी कृतनिश्चयाचे घर हे ची करी।
हे विश्वरूप जरी भयंकर अकराळ विकराळ आणि अवाढव्य असे आहे, तरी चतुर्भुज रूपापेक्षा हे विश्वरूप माझे खरे रूप असल्या कारणाने हेच उपासनेला योग्य आहे असा तू पक्का निश्चय कर।
कृपण चित्त वृत्ती जैसी, रोवोनी घाली ठेवया पासी, मग नुसधेनी देहेसी आपण असे।
कंजूष मनुष्य आपले सर्व लक्ष ज्याप्रमाणे आपण पुरून ठेवलेल्या द्रव्यांच्या साठ्यांपाशी जखडलेले ठेवतो आणि मग केवळ देहाने आपले इतर सर्व व्यवहार करीत असतो।
का अजात पक्षीया जवळ, जीव बैसवुनी अविसाळा, पक्षिणी अंतराळा माझी जाय।
किंवा पंख न फुटलेल्या पिलाच्या जवळ त्या घरट्यात आपला सर्व जीव ठेवून त्या पिलाची आई पक्षीण जशी आकाशात संचार करण्याकरता जाते।
नाना गाय चरे डोंगरी, परिचित्त बांधिले वत्से घरी, तैसे प्रेम एथीचे करी स्थानपती।
अथवा गाय डोंगरात चरत असते परंतु तिचे सर्व लक्ष घरी आपल्या वासरावर अडकून राहिलेले असते, त्याप्रमाणे त्या विश्वरूप ठिकाणाच्या ठिकाणी तू आपले प्रेम मालक कर।
ये रे वरीचिले निचित्ते, बाह्य सखया सुखा पुरते, भोगी जो का श्री मूर्ती ते चतुर्भुज।
बाकी बाह्य अंतकरणाने म्हणजे वरवर बाह्यात करी बाहेरच्या मैत्रीच्या सुखापुरता आमच्या चतुर्भुज श्यामसुंदर मूर्तीचा उपभोग घे।
परी पुढत पुढती पांडवा, हा एक बोलू न विसरावा, जे ये स्वरूपवनी सद्भावा नेदावे निखो।
परंतु अर्जुना, या विश्वरूपापासून आपल्या सद्भावास दुसरीकडे कोठे जाऊ देऊ नकोस। एवढे आमचे एक सांगणे तू विसरू नयेस, हेच तुला वारंवार सांगणे आहे।
हे कही नव्हते देखिले, म्हणनी भय जे तुझ उपजले, ते सांडी येथ संचले असो दे प्रेम।
हे विश्वरूप म्हणजे कधी न पाहिलेली गोष्ट म्हणून तुला याचे भय उत्पन्न झाले आहे, ते भय टाक व या विश्वरूपाच्या ठिकाणी प्रेम साठवलेले राहू दे।
आता करू तुझ या सारीखे, म्हणितले विश्व तो मुखे, तरी मागील रूप सुखे न्याहाळी पातू।
आता तुझ्या म्हणण्यासारखे करू, तर अर्जुना मागील सगुण रूप तू खुशाल पहा, असे सर्व बाजूनी ज्याला मुखे आहेत असा विश्वरूप परमात्मा म्हणाला।
ऐसे वाक्याजी बोलत खेवो, मागुता मनुष्य जाहला देवो, हे ना परी नवलावो आवडीचा तिये।
महाराज, राजा धृतराष्ट्रा, असे वाक्य बोलता क्षणीच देव पुन्हा मनुष्य झाले, यात काही मोठे आश्चर्य नाही। परंतु श्रीकृष्णास अर्जुनाविषयीचे जे प्रेम होते त्या प्रेमाचेच मोठे आश्चर्य आहे, असे संजय म्हणाले।
श्रीकृष्णाची कैवल्य उघडे, वरी सर्वस्व विश्वरूपा येवडे, हाती दिधले की नावडे अर्जुनासी।
श्रीकृष्ण प्रत्यक्ष परब्रह्म होतेच, असे असून सुद्धा त्या परब्रह्म श्रीकृष्णाने विश्वरूपा एवढे आपले सर्वस्व अर्जुनाच्या हाती दिले, असे असून ते विश्वरूप अर्जुनाला आवडले नाही।
वस्तू घेऊन वाळीजे, जैसे रत्नासी दूषण ठेविजे, नातरी कन्या पाहुनिया म्हणिजे मनान ये हे।
ज्याप्रमाणे एखाद्या वस्तूचा स्वीकार करून मग ती वाईट म्हणून टाकून द्यावी, आणि ज्याप्रमाणे त्या अस्त्ररत्नात काहीतरी खोड काढीत बसावे, अथवा मुलीला पाहून मग ते आपल्याला पसंत नाही असे ज्याप्रमाणे म्हणावे।
तया विश्वरूपा एवढी दशा, करिता प्रीतीचा वाढू कैसा, शैल दिधली से उपदेशा किरीटी सी देवे।
श्रीकृष्णाने आपल्या चतुर्भुज सगुण देहाचा विश्वरूपाचा एवढा विस्तार केला, या गोष्टीवरून अर्जुनाविषयी श्रीकृष्णांच्या प्रेमाची वाढ कशी होती ते स्पष्ट दिसते। अर्जुनाला देवाने विश्वरूप दाखवले, हा त्याला शैलका म्हणजे अति उत्कृष्ट उपदेश केला।
मोडोनी भांगाराचा रवा, लेणे घडिले आपुली असावा, मग नावडे जरी जीवा तरी आटी जे पुढती।
सोन्याची लगड मोडून त्याचा जसा आपल्या इच्छेनुरूप दागिना करावा, मग तो दागिना जर आपल्या मनाला आवडला नाही तर तो पुन्हा जसा आटवून टाकावा।
तैसे शिष्याची ये प्रीती जाहले, कृष्णत्व होते ते विश्वरूप केले, ते मना नयेची मग आणिले कृष्णपण मागुते।
त्याप्रमाणे शिष्याच्या प्रीती करता वरील दृष्टांताप्रमाणे गोष्ट घडली। कोणती म्हणाल तर, प्रथम सगुण श्रीकृष्ण मूर्ती होती, त्याचे विश्वरूप केले, ते अर्जुनाच्या मनाला येईना, मग सगुण कृष्णरूप पुन्हा धारण केले।
हा ठाव वरी शिष्यासी निसी, सहाते गुरु आहाती कवणे देशी, परी नेणीजे आवडे कैशी संजयो म्हणे।
येतपर्यंत शिष्याने दिलेला त्रास सहन करणारे गुरु कोणत्या देशात आहे, परंतु देवांचे अर्जुनाविषयीचे कसे प्रेम आहे ते कळत नाही, असे संजय म्हणाले।